चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मान्सूनला विलंब, 24% पेरणी पूर्ण। यंदा मान्सूनला उशीर झाल्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 24% पेरणी पूर्ण झाली आहे, जी 1 वर्षापूर्वी 71% होती। राज्य कृषी मंत्रालयानं सांगितलं की राज्यात सरासरी 1,49,73,720 हेक्टर शेती करतात, त्यापैकी यंदा 35,67,936 हेक्टरमध्ये पेरणी पूर्ण झाली। आतापर्यंत पेरणीमध्ये धान्य, पीक आणि उरड यासारख्या डाळींचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे। शुक्रवारी डाळींचं उत्पादन 381,480 हेक्टरवर होतं। सामान्यत महाराष्ट्रात 20,54,306 हेक्टरवर दाणे पेरले जाते। उरणसारखी पिकं 4 ते 5 आठवड्यात तयार होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना दुसरी पिकं घेण्यासाठी मदत होते। परंतु यावर्षी पेरणीस विलंब झाला आहे आणि मान्सून लवकर गेल्यास शेतकरी फक्त एक पीक घेऊ शकतील असं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं।